स्वामी आदरणीय स्वामी मकरंद नाथ महाराज आणि उपस्थित मला खात्री आहे परमार्थाच्या वाटेवरील माझ्या साधक मातांनो भगिनींनो आणि बंधूंनो, भगवान श्री रामकृष्णांच्या 175 व्या जयंतीनिमित्त महोत्सव साजरा होत आहे. 23 तारखेला रामकृष्णांची जन्मतिथी साजरी झाली आणि त्यानंतर या महोत्सवाला सुरुवात झाली. त्याचा सांगता समारंभाचा आजचा अंतिम दिवस आहे आणि आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत स्वामी मकरंद नाथ. मी अतिशय थोडक्यामध्ये, मला माहिती आहे आपण उत्सुक आहात त्यांचे शब्द ऐकण्यासाठी, पण काही नवीन मंडळी आहेत त्यांच्यासाठी त्यांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देतोय. पुण्यातले आहेत, लहानपणापासून बालपणी घरातूनच त्यांना देवपूजा किंवा देवाबद्दल आणि देशाबद्दल दोन्हीबद्दलची भक्ती घरातच निर्माण झालेली आहे. मुळातच पारमार्थिक पिंड असल्यामुळे शांत आणि संयमी स्वभावाचं वरदान लाभलेलं आहे. त्यांच्या युवावस्थेमध्ये या रामकृष्ण मठाचं त्यावेळेचं मंदिर एका छोट्याशा खोलीमध्ये, आज तुम्ही एवढं भव्य मंदिर पाहताय पण त्या डावीकडच्या कोपऱ्यामध्ये एक छोटीशी खोली होती, त्या खोलीमध्ये मंदिर होत. त्यावेळेपासून मकरंदनाथजी तिथे येत असत, येत असत. जेव्हा वेळ असायचा तेव्हा ध्यानासाठी मुद्दाम, त्यावेळेला ही जागा अतिशय शांत होती, गावाबाहेरच आहे त्यामुळे तिथे ते येत असत. तरुणपणापासूनच अध्यात्माची ओढ होती, परमेश्वराची हाक बोलवत होती. सद्गुरू भेटीसाठी अतिशय व्याकुळ झालेले असताना स्वामी माधवनाथांची आणि त्यांची भेट झाली. 1976 सालामध्ये नाथ संप्रदायाकडे अध्वर्यु स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रह त्यांना लाभला. सद्गुरु निष्ठा आणि सर्व भावे गुरुचरणी स्वतःच्या जीवनाला समर्पण करून टाकले. सद्गुरूंच्या प्रेरणेनं 92 साली म्हणजे वयाच्या 75व्या वर्षी त्यांनीच स्थापन केलेल्या स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळामध्ये त्यांना माधवनाथांच्याकडूनच, त्यांच्या सद्गुरूंच्याकडूनच नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार प्राप्त झाले. आणि त्याचबरोबर सद्गुरूंनी मंडळाच्या या मंडळाच्या सगळ्या कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. स्वामी माधवनाथांच्या नंतर 1997 सालापासून अनुग्रह देणं किंवा त्या सांप्रदायिक जी कामं जायची त्या संस्थेच्या त्या कामांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांचं एक वैशिष्ट्य, मी त्यांच्या एका भक्तांशी बोलत होतो, बोलता बोलता मी स्वामी विवेकानंदांना रामकृष्णांबद्दल काय आदरभाव असायचं वर्णन करत होतो तेव्हा ते मला सहज म्हणून गेले की आमच्या गुरूंशी जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये त्यांच्या गुरूंबद्दल आणि त्यांच्या गुरुमाऊलींच्या बद्दल असाच प्रचंड आदरभाव शब्दा शब्दांमधून जाणवून येतो. तरुण आणि सुशिक्षित श्रोत्यांच्या समोर ज्ञान आणि भक्तीची बैठक तर अतिशय भरभक्कम आहे, त्यामुळे तर्कशुद्ध पद्धतीनं ते जेव्हा बोलतात तेव्हा तरुण वर्गाला अतिशय हृदयाला काहीतरी पोचतंय आपल्या असं वाटत राहतं आणि मग ते शब्द आपल्या हृदयामध्ये घर करून जातात. आज त्यांनी जो विषय निवडलाय, रामकृष्णांचा साधक ते सिद्ध हा प्रवास, रामकृष्णांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा, कळायला अत्यंत अवघड असा खरा हा विषय. हा विषय निवडण्यामध्येच किंवा स्वीकारण्यामध्ये त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची झलक दिसून येते. मला खात्री आहे एका अतिशय उत्कट अशा श्रवणानंदाच्या अनुभवासाठी आपण सगळे उत्सुकात आपल्याला मिळणार आहे मला खात्री आहे. तेव्हा परिचयामध्ये मी जास्त वेळ न दवडता आपल्या सगळ्यांच्या तर्फे त्यांना प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सत्संगाला प्रारंभ करावा. धन्यवाद. प्रवचन सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे. गर्दी बरीच आहे, सगळ्यांनी ऐकावं असं सगळ्यांनाच वाटतंय. तेव्हा आपल्या बाजूला किंवा आपल्या पुढे किंचित ही जागा नाहीये ना याची खात्री करा. लाईन थोड्याशा डिस्टर्ब झाल्या तरी चालतील. इथे आपल्याला मिल्की कवायत वगैरे काही करायच नाही, पण जास्तीत जास्त लोक थांबून जर अपेक्षा हलवली ती जास्त करते ना.
स्वामी बहुमानंदांचा आणि माझा पुष्कळ परिचय आणि स्वामी श्रीकांतानंद इथं आश्रमामध्ये आलेले आहेत आणि आता ते या आश्रमाचे प्रेसिडेंट म्हणून काम करत आहेत हे माहीत होतं. तरी देखील स्वामीजी तुमच्या भेटीला 1.5 वर्ष लागले. मी माझ्या व्याख्यानाच्या प्रारंभी भगवान श्री रामकृष्ण तसंच पूजनीय शारदा माता आणि भगवंतांचे अतिशय लाडके शिष्य स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीला प्रणाम करतो. रामकृष्णांचं चरित्र मला सगळं सांगायचं नाही. रामकृष्णांची सिद्धावस्था मला सांगायची नाही. रामकृष्णांचं बालपण आणि रामकृष्णांची साधना याच्याबद्दल मला बोलायचं आहे. रामकृष्णांचं अल्पचरित्र जर सांगायचं झालं तर रामकृष्णांचे वडील शिबिर आहोत. माणिकराम चट्टोपाध्याय यांचे चिरंजीव आणि मग नंतर रामशिला निधीराम रामका काही रामका नाही असे शिलीरामांचे भाऊ आणि बहीण. त्याच्यामध्ये रामकृष्णांच्या चरित्राशी ज्यांचा संबंध आला ते रामतारक हे रामकृष्णांचे सुलभ बंधू त्यांना हलधारी असं देखील म्हणत असत. तसंच अजून एका व्यक्तीचा रामकृष्णांच्या चरित्राशी अगदी निकट निज निकट असा संबंध आला ते म्हणजे हृदय रामकृष्णांचा भाचा. त्यांची चुलत बहीण हेमांगिनी हिचा मुलगा आणि रामकृष्णांपेक्षा साधारण 4 वर्षांनी लहान रामकृष्णांचे वडील श्रुतीरामांचा जन्म 1775 सालचा आणि इ.स. 1800 मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाह समयी त्यांची पत्नी चंद्रमणी किंवा चंद्राकांता यांचं वय 9 वर्षांचं होत. शुदेरामांची प्रथम पत्नी निवर्तल्यानंतर हा विवाह झालेला होता. हे शुदेराम रामभक्त होते, सत्यनिष्ठ होते, संतोषी क्षमाशील अशा प्रवृत्तीचे होते. त्यांचं जे मूळ गाव देरेपूर तिथल्या जमीनदाराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ते गावच सोडलं आणि कामार कुकुरला येऊन ते राहिले. त्यांची पत्नी चंद्रमणी ही देखील अतिशय सुस्वरूप सरळ स्वभावाची प्रेमळ भाविक देववेळी अशी होती. श्रुतीरामांना जी मुलं झाली त्याच्यामध्ये पहिला मुलगा रामकुमार 1810 साली त्यांचा जन्म झाला, दुसरा रामेश्वर 1814, मुलगी झाली कात्यायनी 1826 आणि नंतर 1836 साली श्री रामकृष्णांचा जन्म झाला. रामकृष्णांचे वडील श्रुतीराम तीर्थयात्रेला गेलेले असताना गयेच्या मुक्कामात त्यांना गदाधराचं दर्शन आणि काही शुभ संकेत झाला आणि त्यानंतर रामकृष्णांचा जन्म झाला. रामकृष्णांची माता चंद्रमणी हिला देखील काही शुभ संकेत अर्थात प्राप्त झाले, त्यामुळे एका श्रद्धेनी त्यांनी गयेच्या प्रभू गदाधराचं नावच आपल्या मुलाला ठेवलं, त्यामुळे रामकृष्णांचं नाव गदाधर असं होतं. रामकृष्णांनंतरही श्रुतीरामांना एक अपत्य झालं. 1841 साली सर्व मंगल नावाची मुलगी त्यांना झाली. अशा रीतीने कात्यायनी आणि सर्व मंगल या दोन त्यांच्या भगिनी आणि रामकुमार आणि रामेश्वर हे दोघं त्यांचे बंधू होते. रामकृष्णांचे पिता श्रुतीराम त्यांचा मृत्यू 1843 मध्ये 68व्या वर्षी झाला, तेव्हा गदाधरांचं वय 7 वर्षांचं होत. त्यांचे वडील बंधू रामकुमार अर्थात रामकृष्णांपेक्षा जवळपास 26 वर्षांनी मोठे, म्हणजे 33 वर्षांच्या वयाचे होते आणि त्यांनी काही काळ तिथं काढला कामार कुकुरला. त्यांच्या पत्नीचंही निधन नंतर झालं बाळणपणात आणि पैशाचीही चणचण भासायला लागली, त्यामुळं त्यांनी अर्धार्जनासाठी म्हणून कलकत्त्याचा रस्ता झाला. कलकत्त्याला त्यांनी एक पाठशाळा चालवायचं ठरवलं आणि एक संस्कृत पाठशाळा आणि मिळतील तशी देवपूजेची कामं अशी ते करायला लागले. अठराशे 1849 साली म्हणजे त्यावेळेला गदाधरांचं वय होतं 13, त्यावेळेला रामकुमार हे कलकत्त्याला गेले. नंतर कालांतराने रामकुमार गदाधरांना घेऊन कलकत्त्याला गेले. याचं कारण गदाधर गावात राहून धड शिकतही नव्हता, हलाखीची परिस्थिती होती. तिथं रामकुमारांचाही कामाचा व्याप वाढत चाललेला होता. आपल्याला मदत होईल आणि 4 पैसे मिळवेल, त्याचा घरालाही उपयोग होईल अशा भावनेने रामकुमारांनी गदाधरांना कलकत्त्याला नेलं. कलकत्त्याला गेल्यानंतर रामकुमार संस्कृत पाठशाळा चालवत होते आणि त्यांना काही श्रीमंतांकडे देवपूजेची कामं मिळालेली होती, तर ती देवपूजेची कामं त्यांनी गदाधराकडे सोपवली. देवपूजेमध्ये ते जरी मदत करत असले तरी देखील जेव्हा शास्त्रोक्त भिक्षुकी विद्या शिकण्याचा प्रश्न आला तेव्हा गदाधरांनी स्वच्छपणाने त्याला नकार दिला. ते असं म्हणाले की केळा तांदळांची गाठोडी बांधण्याची विद्या मी शिकणार नाही, ज्यामुळे खरंखुरं ज्ञान होईल तीच विद्या मी शिकेन असं गदाधर रामकुमारांना म्हणाले. एका नाईलाजाने कर्तव्य म्हणून जरी ऐकत नसला तरी देखील त्याची जबाबदारी आपल्याकडे आहे या भावनेने रामकुमारांनी गदाधरांना ठेवून घेतलं. साधारणपणे 1855 साली राणी रासमणींनी राधा गोविंदजी आणि श्री काली मातेचं अशी 2 मंदिरं बांधली. ही मंदिरं उभारल्यानंतर तिथं पुजारी नेमण्याचा प्रश्न आला. पुजारी नेमण्याच्या कामात काही अडचणी येत होत्या तेव्हाच्या धर्मशास्त्राच्या तेव्हाच्या समजुतीप्रमाणे. पण रामकृष्णांचे बंधू रामकुमार हे श्री काली मातेचे पुजारी म्हणून नेमले गेले. राणीनी त्यांना पुजारी म्हणून नेमलं. 1855 मे मध्ये 31 मे कालीमातेची प्रतिष्ठापना झाली. रामकुमार कालीवाडीला येऊन राहायला लागले. त्यांच्या पाठोपाठ रामकृष्ण देखील कालीवाडीला येऊन राहिले. संस्कृतची पाठशाळा अर्थात बंद झाली. त्यावेळेला गदाधराचं वय 19 होत. संस्कृत पाठशाळा बंद झाली आणि कालीवाडीला येऊन आपण राहतो आहोत याच काही काळ रामकृष्णांना निश्चितच वैषम्य वाटलं. त्याची काही कारणं होती. राणी रासमणी कोळी जातीतली होती आणि तेव्हाच्या समजुतींप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे रामकृष्णांच्या मनामध्ये आपण ब्राह्मण आहोत आणि एका कोळ्याच्या आश्रयाला येऊन राहतो आहोत अशा प्रकारचा भाव होता. त्यामुळं एक प्रकारे ते त्या ठिकाणी कम्फर्टेबल नव्हते, आरामशीर नव्हते. एवढंच नाही तर सुरुवातीला 1-2-3 महिने ते तिथलं अन्न देखील घेत नसत. त्याच्याऐवजी ते शिधा घेत असत आणि स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून जेवत असत. 1856 मध्ये रामकुमारांनी देह ठेवला आणि रामकृष्णांना म्हणजे गदाधरांना तिथं मुख्य पुजारी म्हणून नेमण्यात आलं. त्यावेळेला गदाधरांचं वय 20 होत. आपल्या चरित्र नायकाची साधक दशा इथून पुढे सुरू होणार आहे. गदाधरांचा रामकृष्णांचा साधक दशेचा जो कालावधी आहे तो जर पाहायचा झाला तर खरा कालावधी 1855 पासून ते 1867 सालापर्यंत सांगितलं जातं. साधारण 12 वर्ष हा त्यांच्या साधन कालाचा म्हणून वर्णन केला जातो. माझ्या दृष्टीने अंदाजे 1841 म्हणजे वय वर्ष 5-6 या दरम्यान पासून ते 1855 सालापर्यंत म्हणजे ते काली मातेचे पुजारी होईपर्यंत साधक दशा पूर्व काळ होता. तो एक प्रकारे त्यांचा साधना काळ होता. त्यामुळे त्यांचा साधना काळ सुरू होतो वय वर्ष 5 किंवा 6 इथपासून असं समजायला काही हरकत नाही. 1855 ते 1859 या 4 वर्षामध्ये कालीमातेचं पुजारी म्हणून काम करताना श्री जगदंबेचं चैतन्य रूपात दर्शन रामकृष्णांना झालं. 1859 ते 1863 म्हणजे वय वर्ष 23 ते 27 या काळामध्ये भैरवी ब्राह्मणीचा उपदेश रामकृष्णांना प्राप्त झाला. ही भैरवी ब्राह्मणी एक तांत्रिक साधना करणारी प्रगत साधिका होती आणि तिच्याकडून रामकृष्ण तंत्र मार्गाच्या शास्त्रशुद्ध साधना शिकले. जवळपास 64 साधना रामकृष्णांनी तिच्याकडून हस्तगत केले. 1863 ते 1867 हा 4 वर्षांचा जो काळ आहे त्याच्यात भैरवी ब्राह्मणी रामकृष्णांपासून निघून गेली आणि नंतर जटाधारी म्हणून एक साधू रामकृष्णांच्या संपर्कात आले. काही काळ रामकृष्णांबरोबर ते राहिले कालीवाडीला. त्यांनी राम मंत्राची दीक्षा रामकृष्णांना दिली. त्यांच्याजवळ एक रामलालाची मूर्ती होती ती रामकृष्णांना देऊन ते नंतर निघून गेले. आणि मग वैष्णव शास्त्रानुसार मधुरा भाव काय असू शकेल याची ओढ त्यांना निर्माण झाली आणि 6 महिने त्यांनी मधुरा भक्तीचा अभ्यास केला. त्यावेळेला ते संपूर्ण स्त्री वेशातच असत. तोतापुरी महाराज म्हणून एक निर्गुण उपासक रामकृष्णांच्या संपर्कात आले आणि त्यांनी रामकृष्णांना संन्यास धर्माची दीक्षा देखील दिली. त्यांच्याकडून रामकृष्णांना निर्विकल्प समाधी सुखाचा लाभ झाला. गोविंदांकडून रामकृष्णांना मुस्लिम धर्माचा उपदेश झाला. ते साधारणपणाने 7 दिवस तर मशिदीत पूर्ण जाऊन राहिलेले होते. सगळ्या मुसलमान चालीरीती त्यांनी स्वीकारलेल्या होत्या. त्यांना पैगंबराचं दर्शन देखील झालं त्या काळामध्ये. वैष्णव शास्त्राप्रमाणे सख्य भाव काय असेल अशी उत्सुकता रामकृष्णांना होती. तसंच इतर काही गौण पंथ होते त्यांच्या साधना पद्धतीची ओळख रामकृष्णांनी या 4 वर्षांच्या काळात करून घेतली. आणि माझा विषय या वय वर्ष 5 ते वय वर्ष 31 अशा साधारण 26 वर्षाशी संबंधित असा आहे. रामकृष्णांच्या ठिकाणी साधकोपयोगी असे तीव्र अंगीभूत गुण लहानपणापासूनच वास करत होते. मला असं वाटत की रामकृष्णांनी जी साधना केली ती साधना श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधी गच्छति या श्लोकाशी निश्चित निगडित आहे. त्याचबरोबर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनहा तत्वदर्शिनहा या श्लोकाशी देखील संबंधित आहे. रामकृष्ण तीव्र साधकोपयोगी अंगीभूत गुणांनी संपन्न होते, याचा अर्थ ते श्रद्धावान होते आणि प्रणिपात करायला शरण जायला ते तयार होते। ते परमार्थाबद्दल अत्यंत तत्पर होते आणि त्यासंबंधी उत्कंठेने अनेक विध प्रश्न विचारण्याची जिज्ञासा त्यांच्या ठिकाणी होती। त्याबाबत ते परिप्रश्नेन या भगवत वचनाशी जुळणारे होते। तसंच संयतेंद्रिया हा एक विशेष गुण त्यांच्या ठिकाणी होता आणि तो इतका परिपोष झालेला होता की जवळपास त्यांच्यासारखं चरित्र कोणाचंही नाही। त्यांचा विवाह होऊन देखील कधीही स्त्री संग त्यांचा झाला नाही। तसंच प्रणिपातेन परिप्रश्नेन आणि सेवया एका बाजूनी संयतेंद्रिय आणि त्याचबरोबर सेवा हे देखील त्यांचं वैशिष्ट्य होत। अशा या अंगीभूत गुणांमुळं ते पराशांतीला प्राप्त झाले ही एक गोष्ट। आणि तत्वदर्शी ज्ञानी त्या वेळेला जे ज्ञानी त्यांना भेटले त्यांनी त्यांची जिज्ञासा लक्षात घेऊन निश्चितच त्यांना उपदेश केला की ज्या उपदेशाने ते पराशांतीला प्राप्त झाले। रामकृष्णांच्या ठिकाणीचे गुण त्या गुणांची जर वर्गवारी करायची झाली तर त्यांच्या ठिकाणी असणारी श्रद्धा किंवा प्रणिपाताची तयारी ते तत्पर किंवा परिप्रश्न विचारण्यासाठी म्हणून अत्यंत जागरूक आणि ते संयतेंद्रिय आणि सेवा करण्यासाठी अतिशय तयार या एकेका गुणांच्या करता म्हणून जे एक श्रद्धा जरी म्हटलं तरी त्या श्रद्धेला अनुरूप असे कित्येक गुण त्यांच्या ठिकाणी सहजतेने वास करत होते। जसं पुराणांवर विश्वास, शास्त्रांवर विश्वास किंवा श्रद्धा, साधूवर विश्वास किंवा श्रद्धा, संत वचनावर विश्वास किंवा श्रद्धा, श्रवणाची अत्यंतिक आवड आणि श्रद्धापूर्वक श्रवण करू शकणं, श्रवणाचं मनन करणं आणि मननाचं चिंतनात रूपांतर होणं, एक प्रकारची भावतन्मयता त्यांना प्राप्त व्हायला लागली, हे त्यांच्या जीवनाचं अजून एक वैशिष्ट्य होतं किंवा विशेष होतं। ईश्वर परायणता हा श्रद्धेला अनुकूल असा अजूनही गुण त्यांच्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वस्ती करून होता। श्रद्धेला अनुसरून साधू संगती त्यांना भरपूर मिळाली आणि कोणी एकच सद्गुरु म्हणून त्यांना जरी लाभले नाहीत तरी जो जो भेटत गेला त्यांच्याकडून त्यांनी तो सद्गुरु आहे अशाच भावाने त्याच्याकडे असणारं ज्ञान ग्रहण केलं। याचा एक परिणाम झाला की रामकृष्ण हे कुठल्याही एका पंथाचे किंवा संप्रदायाचे सिद्ध होत नाही। याचं कारण कोणाही एका सद्गुरूंना त्यांनी अनुसरलं नाही। तसंच रामकृष्णांची साधना जी आहे तर ती साधना त्यांच्या नंतरच्या शिष्यांना त्यांनी जी सांगितली ती कोणतीही नेमकी एकच साधना त्यांनी त्यामुळे सांगितली नाही, अनेक साधना केल्याचा हा परिणाम होता। ते तत्पर होते। तसंच परिप्रश्न विचारणं याचं कारण अत्यंत मत्सर रहित असं सरळ मन त्यांना प्राप्त झालेलं होतं। एकाच वेळेला मन सरळ असताना बुद्धी मात्र अत्यंत चिकित्सापूर्ण होती। तीव्र बुद्धिमत्ता आणि तीव्र स्मरण शक्ती याचं वरदान त्यांना लाभलेलं होतं। आणि त्यांची तत्परता अशी होती की सगळ्या प्रकारचे लोकाचार बाजूला ठेवून कोण काय म्हणेल हे बाजूला ठेवून ते सरळ स्वतःला झोकून देऊ शकत असत, प्रयत्न करत असत. उत्तम तर्क क्षमता त्यांना लाभलेली होती. तसंच परमार्थामध्ये प्रयोग करण्याची त्यांची तयारी होती, साधनेमध्ये प्रयोग करण्याची त्यांची तयारी होती. त्यांच्याकडे जो संयतेंद्रिय आणि सेवा हा गुण होता त्याचं रूपांतर साधूंची सेवा, संतांची सेवा, अडल्या अडलेल्यांची सेवा, की ज्या त्यांच्या काही गुणांवर रामकृष्ण मिशनचं काम विवेकानंदांनी उभं केलं ते काही गुण त्यांच्या ठिकाणी होते. या गुणांना धरूनच पुढे रामकृष्ण संघाचं काम विवेकानंदांनी उभं केलं. परोपकार, अतिशय मोकळी वृत्ती आणि विषयाच्या ठिकाणी अत्यंतिक अवदान्य. जर त्यांच्या हृदयाला एखादी गोष्ट पटली तरच ते स्वीकारत असत, आणि जर पटली नाही तर ते ठामपणाने उभे राहत असत त्याच्या विरोधात, आणि अत्यंत तीव्र वैराग्य हे त्यांचं वैशिष्ट्य. ही जी वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्य जवळपास सगळ्या संतांच्या ठिकाणी असतात, रामकृष्णांच्या ठिकाणी होती, ज्ञानोबांच्या ठिकाणी हीच वैशिष्ट्य होती, तुकोबांच्या ठिकाणी हीच वैशिष्ट्य होती, स्वरूपानंद अगदी स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी देखील हीच वैशिष्ट्य होती. इतकंच नाही तर परमार्थ करण्यासाठी चांगल्या साधकाला या वैशिष्ट्यांची आवश्यकता असते. पण रामकृष्णांचा विशेष असा होता की रामकृष्णांच्या ठिकाणी या गुणांचा परमोच्च उत्कट असा आविर्भाव दिसून येत होता. बऱ्याच वेळेला कोठे काही असं जे दिसून येतं तसं नव्हतं, तर या प्रत्येक गुणाचा अति उत्कट आविर्भाव रामकृष्णांच्या ठिकाणी होता. रामकृष्णांची स्मरणशक्ती अत्यंत अद्भुत होती, त्यामुळे ऐकलेली स्तोत्र, रामायण महाभारतातल्या गोष्टी, पुराणातल्या गोष्टी, भागवतातल्या गोष्टी त्यांच्या मुखोद्गत होत असत लहानपणापासून. एवढंच नव्हे तर गोष्टी ऐकल्यानंतर त्या कशा रीतीने सांगितल्या तर लोकांना आवडतात याचंही त्यांचं जबरदस्त निरीक्षण त्याच वेळेला झालेलं होतं. त्यामुळे गोष्टी सांगण्याची कला ही अद्भुत रीतीने त्यांना अवगत होती. वय वर्ष 10 पर्यंत लिहिण्या वाचण्यात ते तरबेज झालेले होते, पण गणित हा विषय कशाही परिस्थितीत त्यांना जमला नाही. हाती घेतलेलं तडीला नेणं, मग खेळ असो किंवा गावठी नाटक त्या काळात कामार पुकुरला होत असे, नाटक पूर्ण झाल्याखेरीज ते घरी जात नसत, खेळ पूर्ण झाल्याखेरीज घरी जात नसत, तसंच मग नंतर साधना पूर्ण झाल्याखेरीज थांबत नसत. या सगळ्याचा साधनेशी संबंध अशा रीतीने त्यांनी जोडला. आपल्या हातून कुठलंही वाईट कृत्य होऊ नये, खोटं कदापि होऊ नये, याकरता ते अगदी लहानपणापासून दक्ष असत. आपल्या हृदयाला पटेल तरच करायचं, जबरदस्तीने कोणी काही सांगितलं म्हणून ते ऐकायचंच असं नाही, असा त्यांचा एक प्रकारे स्वतंत्र बाणा होता. गंगेच्या घाटावर, नदीच्या घाटावर पुरुषांकरता आणि स्त्रियांकरता असे स्वतंत्र घाट बांधलेले असत, तरी सगळी लहान मुलं जिथं स्त्रिया स्नान करत असत तिथं स्नानाला जायची आई बरोबर, आणि खूप दंगा मस्ती करायची, पाणी उडवायची. बायकांना त्याचा एक प्रकारे त्रास देखील व्हायचा. एकदा एक वयस्कर भगिनी सगळ्या मुलांना रागवली की तुम्ही तिकडे पुरुष अंघोळी करतात तिकडे का नाही खेळत. तेव्हा गदाधर म्हणाले की इथं खेळलं तर काय होत. तर त्या बाई असं म्हणाल्या की इथं सगळ्या बायका आपली नेसती वस्त्र धुताना त्यांना बिन कपड्यांचं राहायला लागतं तसं बिन कपड्यांचं बायकांना पाहू नाहीये. त्याच्यावर गदाधराने विचारलं की का पाहू नये, तेवढ्या लहान मुलाला समर्पक असं कोणतंच उत्तर त्या बायका देता येईना. तिने ही गोष्ट हसत हसत रामकृष्णांच्या आईला सांगितली. पण नंतर चार दिवसांनी रामकृष्ण म्हणाले त्या वयस्कर बाईंना गाठून की मी परवा दोन बायकांना विना कपड्याचं पाहिलं, त्याच्यानंतर काल चार बायकांना पाहिलं, आज दहा बायकांना पाहिलं, पण मला काहीच झालं नाही. शेवटी रामकृष्णांच्या आईने रामकृष्णांना जवळ घेतलं आणि आई म्हणाली की अरे तुला काहीच व्हायचं नाही, पण बायकांना जर बिन कपड्याचं कोणी पाहिलं तर त्यांना तो अपमान वाटतो आणि त्या तुला माझ्यासारख्याच आहेत ना, माझा अपमान झाला तर तुला वाईट वाटेल ना, त्यांना दुःख देणं बरं नाही. हे मात्र रामकृष्णांना पटलं. त्यांच्या ठिकाणी एक अनुकरण शक्ती होती, त्यामुळं चित्र काढणं मूर्ती घडवणं याच्यात एक हातखंडा त्यांचा निर्माण झाला. कुंभार किंवा चित्रकार जेव्हा मूर्ती बनवत असेल तेव्हा ते तिथं जाऊन अतिशय बारीक निरीक्षण करत असत आणि त्यांना नंतर मूर्ती घडवायला यायला लागल्या, बनवायला यायला लागल्या. याचा पुढेही असा एक उपयोग झाला की श्री गोविंदांची मूर्ती भंग झाली आणि या मूर्तीचं करायचं काय, ही विसर्जित करायची की कसं करायचं, अशा असा एक निर्णय राणेंनी मागितला. रामकृष्णांनी एक तर्कयुक्त असा निर्णय दिला की जर मूर्ती भंग पावली तर तिचा पाय सांधून घ्यावा आणि तिची पूजा करावी. राणीला विचारलं की तुझ्या जावयापैकी जर कोणाचा पाय मोडला तर पाय दुरुस्त करून घेशील का त्याचं विसर्जन करशील. तसंच मूर्तीचं देखील आहे. त्यावेळेला ती मूर्ती बेमालूम सांधून देण्याचं काम रामकृष्णांनी केलं. पौराणिक कथा ते अतिशय आदरभावाने ऐकत, अतिशय विश्वास ठेवत आणि त्या भावामध्ये रमून देखील जात असत. ते थट्टा विनोद करायचे, हुबेहूब नकला करायचे, हावभाव करायचे, मोकळी थट्टा करायचे. रामकृष्णांच्या ठिकाणी लहानपणी वयाच्या सातव्या वर्षी एक त्यांची अत्यंतिक एकाग्रता आणि भावाशी अत्यंत उत्कट राहण्याची प्रवृत्ती, यामुळं त्यांना प्रथम भावावस्थेचा अनुभव सातव्या वर्षी आला. रामकृष्णांच्या चित्ताचा जर वेध एखाद्या गोष्टीने घेतला तर त्यांचं चित्त अत्यंत एकाग्र होऊन जाईल आणि त्या ठिकाणी अतिशय उत्कट भाव ते ठेवत असत, इतका की त्या उत्कट भावामुळं हळूहळू ते बाहेरून आत अंतर्मुख होऊन जात असत. अति एकाग्रतेमुळं केवळ तीच एक गोष्ट शिल्लक राही आणि ती हृदयात येऊन बसे, त्यामुळे त्यांचा शरीर बोध नाहीसा होत असे. विशेष करून खूप मोकळा आणि आल्हाददायक सुटणारा वारा किंवा निळं आभाळ, हिरवीगार शेत, मेघ, पाणलोट, उडणारे पक्षी असे जर पाहिले तर त्यांचं मन फार एकाग्र होईल. एकदा असं झालं की एका भात शेतामध्ये भटकत असताना काळ्या मेघांसमोर पांढऱ्या शुभ्र पदकांची माळच्या माळ जाताना त्यांनी पाहिली आणि ते त्या दृश्याशी इतके तन्मय होऊन गेले की त्यांना स्वतःच्या शरीराची जाणीवच संपल्यासारखं झालं. बाह्य परिस्थितीचाही आठव संपून गेला आणि मूर्छा आलेली व्यक्ती जशी पडते तसे ते शेताच्या बांधावर बेशुद्ध झाल्यासारखे पडून गेले. लोकांनी त्यांना उचलून घरी आणलं. थोड्या वेळानंतर भानावर आले. बाहेर अत्यंत बाह्यशून्य भाव आणि आत मात्र अपूर्व आनंद अशी त्यांच्या मनाची स्थिती होती. उठल्यानंतर ते अतिशय पूर्ववत वर्तन करायला लागले. भावावस्थेचा दुसरा अनुभव त्यांना आला विशालाक्षी देवीच्या दर्शनाला काही बायकांबरोबर जात असताना. रस्त्यामध्येच ते संज्ञा शून्य होऊन पडून गेले. त्या सगळ्या बरोबरीच्या बायका घाबरल्या. त्यांच्या कानात देवीचं नाव वारंवार उच्चारलं गेल्यावर ते जागे झाले. भावावस्थेचा तिसरा अनुभव असाच लहानपणी त्यांना आला. त्यावेळेला जी गावठी नाटकं बंगालमध्ये व्हायची त्याच्यात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाशी संबंधित असं एक नाटक होत. त्या नाटकामध्ये शिवाचं काम करणारा जो होता तर तो नट आयत्या वेळेला आजारी पडला. लोकांच्या आग्रहामुळं ते शिवाचं काम करण्यासाठी म्हणून तयार झाले. जटा रुद्राक्ष भस्म असं सगळं त्यांच्या अंगावर चढवल्यानंतर माळा रुद्राक्षाचा ते शिवचिंतनामध्ये इतके निमग्न होऊन गेले की स्टेजवर आल्यावर त्यांची बाह्य संज्ञाच संपून गेली. त्यांना नाटकात कामच करता येईना. त्यावेळेला ते नाटकच तहकूब करायला लागलं. आणि या प्रसंगानंतर कित्येकदा गाणी संगीत देवाच्या गोष्टी यावेळेला त्यांचं चित्त पूर्णपणाने आत वळत असे. बाह्य जगताचं भान पूर्ण लोपून जात असे. शरीर भाव देखील नाहीसे होत असे. आणि थोडा वेळ अतिशय जडाप्रमाणे स्थिती त्यांची राहील. आणि नंतर ते सांगत की एका मोठ्या दिव्य दर्शनाचा असा आनंद मला मिळाला. घरातल्या लोकांना वायूचा प्रकोप याला झालेला आहे किंवा हा शरीर अस्वास्थ्याचं काही आहे, काही रोग आहे असं देखील वाटत असे. पण नंतर त्यांचं वागणं अत्यंत नॉर्मल असल्यामुळं पुढे पुढे त्यांच्या या स्थितीची घरच्या मंडळींना सवय झाली. त्यांच्या वडिलांचा क्षुधीरामांचा सगळीने रोगामुळे मृत्यू झाला त्यावेळेस ते 7 वर्षांचे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ते अधिक विचारशील झाले, गंभीर झाले, एकांतप्रिय झाले. कधी कधी स्मशानात देखील एकटे जाऊन बसायला लागले. वयाच्या 7व्या वर्षी त्यांचं शिक्षणातलं लक्ष उडालं. देवपूजा करताना किंवा आईला मदत करताना किंवा मूर्ती घडवताना पित्याचा अभाव विसरला जातो असं त्यांच्या लक्षात यायला लागलं. कामार कुकुर म्हणून पुरीला जाण्याचा रस्ता असल्यामुळं त्या काळात बंगालमधून पुरीला जगन्नाथपुरीला जाताना अनेक साधू तिथल्या धर्मशाळेमधून पाहत असत. रामकृष्ण पाहत असत की अग्नी पेटून हे साधू अग्नीसमोर ध्यानाला बसतात, जप करतात, भिक्षा मागतात आणि भिक्षेच्या अन्नावर संतुष्ट राहतात. भगवंतावर आपला सगळा भार टाकून देतात. लौकिक जीवनाची थोडीही फिकीर करत नाहीत. शास्त्र चर्चा करतात. याचा एक जबरदस्त प्रभाव रामकृष्णांच्या मनावर आणि पुढचं रामकृष्णांचं सगळं जीवन याला अनुसरून आणि असंच घडलेलं दिसतं. साधूंची सेवा करताना ते साधूंना अनेक प्रश्न विचारायचे, साधूंकडून गोष्टी ऐकायचे. साधू जे बोलतील ते अतिशय तन्मयतेने श्रवण करायचे. साधनेचे मार्ग काय असू शकतील याचा अंदाज घ्यायचे. तसंच त्या काळात त्यांना ढोंगी किंवा व्यसनी असे देखील अनेक साधू पाहायला मिळाले. ते त्यांचंही निरीक्षण करायला लागले. अशा प्रकारे वय वर्ष 7 ते 13 असा त्यांचा काळ गेला. 13 ते 16 या काळामध्ये त्यांचा नाटकं पाहणं, पुराण सांगणं, भागवत वाचून दाखवणं, कथा सांगणं, गाणी म्हणणं, अशा अशा प्रकारचा एक छंदच त्यांना लागला. आणि गावातल्या लोकांना त्याच्याबद्दल देखील एक चांगला भाव निर्माण व्हायला लागला. कोणी एक निश्चित मार्गदर्शक मात्र त्यांना नव्हता किंवा सद्गुरू लाभलेले नव्हते, त्यामुळं कथाधनांना श्रवण मिळालं, साधूंची संगत मिळाली, त्यांना भावावस्था देखील प्राप्त झालेली होती. आणि हे सर्व सद्गुरू किंवा मार्गदर्शक मिळण्याच्या आधीच त्यांचं घडलेलं होत. जसे ते कोणत्या बाबतीत चार चौघा साधकांपेक्षा देखील निश्चित पुढे होते, तर याबाबत ते निश्चित पुढे होते. त्यामुळं साधनेला सुरुवात केल्यानंतर या गुणाला धरून ते अजून कितीतरी पुढे होते, मुळातच पुढे असले. आपण या श्रवणाने त्यांच्या ठिकाणी पारमार्थिक पिंड पोचला गेला, साधू संगतीने परमात्म प्राप्तीची निकड समजली, एकाग्रता, भावतन्मयता, बाह्य संज्ञा शून्यता याचा प्रत्यय त्यांना आला. आणि एवढं होऊनही परमार्थ मार्गावर वाटाड्या सद्गुरु नसल्यामुळं याच्यामध्ये काहीतरी अद्भुत किंवा विलक्षण आहे, याखेरीज कोणताही निश्चयात्मक निर्णय, निश्चित मार्ग त्यांना अजून मिळालेला नव्हता. 1855 साली कालीमातेच्या मंदिरामध्ये त्यांचे वडील बंधू रामकुमार हे कालीमातेचे पुजारी म्हणून गेले. 1856 मध्ये एक वर्षातच रामकुमारांनी देह ठेवला आणि रामकृष्ण हे कालीमातेचे मुख्य पुजारी म्हणून काम करायला लागले. जी पूर्व प्रेरणा होती त्या प्रेरणेप्रमाणे तसंच वय वर्ष 7 ते एव्हाना 19-20 वर्षापर्यंत रामकृष्णांचं जे खेड्यामध्ये जीवन गेलेलं होतं अत्यंत सरळ आणि आता आपण त्याचं वर्णन पाहिलं, त्यामुळं एका पूर्व प्रेरणेनी श्रद्धा भावनेनी त्यांनी कालीमातेची पूजा करायला प्रारंभ केला. पण ही पूजाच इतकी अद्भुत होऊन गेली ते सामान्य पूजक किंवा पुजारी म्हणून राहिलेच नाहीत. पूजा करताना ते अत्यंत एकाग्र अवधानाने पूजा करू लागले. जे भावाचं उद्दीपन होण्याची सवय होती तर ती आता कालीच्या बाबत घडायला लागली. एका दिव्य भावात ते पूजा करताना वावरायला लागले. काली प्रत्यक्षात आहे की काय असं त्यांना वाटायला लागलं. पूजा करता करता ती खरंच असणार असा भाव त्यांचा निर्माण व्हायला लागला आणि ते तसा शोधही घ्यायला लागले. खरंच काली जर असेल तर तिचा श्वासोच्छ्वास चालू असला पाहिजे म्हणून ते बोट लावून पाहायला लागले की हे खरंच श्वास घेते की काय. ते त्या काळात ध्यानाला बसायला लागले. निर्जन प्रियता त्यांची जी वाढलेली होती, कालीवाडीला पंचवटीच्या लगत जंगलामध्ये एका बोरीच्या झाडाखाली जाऊन ते ध्यानाला बसत असत. ही ध्यानाची वेळ बहुधा रात्रीची असे आणि रात्रभर किंवा रात्रीचा बराच काळ ते तिथं जाऊन ध्यान करत असत. एकदा हृदयनी पाहिलं त्यांच्या भाच्यानी की रामकृष्णांनी अंगावरचे सगळे कपडे काढून टाकलेले आहेत आणि जाधव देखील काढून तसेच ते ध्यानाला बसलेले आहेत. हृदयनी विचारल्यावर ते असं म्हणाले की घृणा, लज्जा, कुल, शील, भय, मान, जाती, अभिमान या अष्टपाशातून मुक्त झाल्याखेरीज खरं ध्यान लागणार नाही, म्हणून मी कपडेही काढून आणि ब्राह्मण असल्याचा अभिमान म्हणून जाधवही काढून ध्यानाला बसतो. कारण या सगळ्या गोष्टी ध्यानाच्या निश्चितपणे आड येतील. याच्यावरून ते कोणत्या कोणत्या विचारांनी काय करायला प्रवृत्त होत होते हे लक्षात येतं. त्यांनी आसक्तीच्या त्यागाचा अभ्यास त्या काळात केला. मन आणि इंद्रिय यांनी एकसारखं वर्तन करायला पाहिजे. मनात एक आणि इंद्रिय दुसरीच वर्तन करतायत असं होता कामा नये अशी दक्षता घ्यायला लागले. आणि याचा अभ्यास म्हणून माती रुपाया, एका हातात मातीचा गोळा आणि एका हातात रुपाया, माती रुपाया, रुपाया माती असं म्हणून दोन्ही गंगेत टाकायचं. अशा प्रकारे प्रत्यक्ष त्यागाचाही अभ्यास त्यांनी सुरू केला. भगवद्गीता जर समलोष्टाश्म कांचना हा असं म्हणते तर ते इंद्रियांनाही जमलं पाहिजे, नुसतं विचारांनी स्वीकारून चालणार नाही. तसंच सर्व जीव शिवस्वरूप आहेत, जातीचा अभिमान बाजूला काढायचा आहे. याकरता त्यांनी असं केलं की तिथं दक्षिणेश्वरला प्रसाद भोजनानंतर काही भिकारी जेवत असत, अन्नदान घडत असे, त्या भिकाऱ्यांच्या ज्या पत्रावळी नंतर कचरा कुंडीत जाऊन पडत असत, तर त्या पत्रावळीतलं अन्न किंवा तिथं सांडलेलं अन्न तर ते त्यांनी खायला सुरुवात केली. सर्व जीव शिवस्वरूप आहेत हे नुसतं बोलून चालणार नाही. हे जर शिवस्वरूप आहेत तर त्यांचं अन्न मी प्रसाद म्हणून भक्षण आनंदाने करू शकलो पाहिजे. ते त्यांचं खरकटं काढत जेवत आणि देवसेवा घडली म्हणून मोठी कृतार्थता मानत. असं करता करता पूजेच्या वेळेला ती तन्मयता त्यांना लाभायला लागली. विधीनुसार स्वतःच्या मस्तकावर फूल ठेवून, विधीत सांगितले फूल ठेवा म्हणून फूल ठेवायचं, पण ते तास तास दोन दोन तास फूल मस्तकावर ठेवल्यानंतर त्या भावात ध्यानात जावं लागलं. त्यांचा पूजेचा वेळ अपरिमित वाढायला लागला. नैवेद्य आई खाते आहे या भावनेमध्ये ते बराच वेळ घालवायला लागले. देवीला सजवण्यासाठी खूप वेळ खर्च व्हायचा. आई गाणे ऐकते अशा भावानी आई समोर ते गाणी गायला लागले. याचा परिणाम म्हणून त्यांना जगदंबेचं प्रथम दर्शन झालं. जगदंबेचं प्रथम दर्शन त्यांना झालं. स्वामीजी एका हत्तीला सरकशीमध्ये स्लॉर जसं उभं करतात तसं, मात्र मला ते स्टुलावर उभं राहणं जमलं नाही. भैरवी ब्राह्मणी जटाधारी कितीतरी अजून त्यांचा साधक देशाला भाव सांगायचा आहे, पण काली मातेचं प्रत्यक्ष दर्शन इथपर्यंत आपण आलो हे काही कमी नाही. याचा परिणाम म्हणून जगदंबेचं प्रथम दर्शन त्यांना मी 2 मिनिटात आता संपवतो त्यांना झालं. अति तळमळ, अति दुःख दर्शन होत नाही म्हणून अति बेचैनी त्यांना व्यापून राहिली. आईचं दर्शन झाल्याखेरीज सगळं व्यर्थ असं त्यांना वाटायला लागलं. शेवटी मंदिरात ठेवलेली तलवार त्यांनी घेतली आणि आपल्या मानेवर चालवायचा विचार त्यांनी केला. तेवढ्यात त्यांना आईचं दर्शन झालं आणि भान हरवून ते जागच्या जागीच कोलमडले. त्यांच्या समोरची मूर्ती मंदिर सगळं गुप्त होऊन गेलं. एका अति अनंत असीम असा चेतनेचा समुद्र त्यांना सगळीकडे भरून राहिला असं वाटायला लागलं. आईच्या चिन्मय अस्तित्वाचा प्रत्यय त्यांना आला आणि मग नंतर असं आईचं दर्शन त्यांना वारंवार व्हायला लागलं. ज्योतिर्मय माता हसते बोलते, हे करते करू नको असं म्हणते. नैवेद्य खाताना ती दिसायला लागली. ते ओरडू लागले की अगं थांब, अजून नैवेद्य दाखवायचा आहे, मंत्र म्हणायच्या आधी खाते. आईच्या नाकपुडीजवळ हात लावून पाहायला लागले, श्वासोच्छ्वास आहे की नाही. आणि त्यांना मंदिराखेरीज गच्चीमध्ये बागेत सगळीकडे जगन्माता दिसू लागली. जगन्मातेला निजवल्यावर कधी कधी त्यांना वाटायचं की आई म्हणतीये की माझ्या शेजारीनीच मला जवळ दिसायला सांगते, ठीक आहे दिसतो असं म्हणत असत. आणि चांदीच्या पलंगावर ते विचूल रात्री भावाच्या नशेत ते गाणी म्हणत आईशी बोलत ध्यानाला बसत. अशा प्रकारे कालीचा प्रत्यक्ष सगुण चैतन्याचा अनुभव त्यांना आला आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं गुरुंखेरीज घडत होत. गुरुंच शिक्कामोर्तब नव्हतं, त्यामुळं काही शंका त्यांच्या मनात निर्माण होत. तेव्हा ते आईलाच विचारायचे की मला हे सगळं काय होतंय, का होतंय, मला वेळ तर लागलेला नाहीये ना, मला काही रोग वगैरे तर झाला नाहीये ना, माझा आता तूच नेहमी हात धरून ठेव नाहीतर माझी काही धडगत नाही. अशा दरम्यान या चार वर्षांच्या काळानंतर भैरवी ब्राह्मणीचा त्यांच्या जीवनात समावेश, त्यांच्या जीवनात प्रवेश झाला. ही त्यांना भेटलेली एक समर्थ गुरु होती, तांत्रिक गुरु होती, तांत्रिक साधना करणारी साधिका होती. तिने रामकृष्णांना शिकवलं आणि शेवटी तीच रामकृष्णांकडून शिकून निघून गेली. जटाधारी बाबा रामकृष्णांच्या जीवनात आले, त्यांनी रामकृष्णांना शिकवलं पण शेवटी तेच रामकृष्णांकडून काही शिकून निघून गेले. अर्थात तो कधी जेव्हा प्रसंग येईल तेव्हा त्यांच्या साधक दशेतला हा पुढचा भाग मी सांगण्यासाठी राखून ठेवतो. मला असं वाटतं की हे न संपलेलंही चांगलं, अशा करता चांगलं की रामकृष्ण परमहंसांची साधक दशा ऐकून संपली ही संपण्यासारखी नाही म्हणूनही चांगलं. आणि त्यांची जी काही भाव जातकुळी होती त्याची ओळख याच्यावरून आपल्याला समजते. त्यांनी तांत्रिक साधना आणि नंतर ज्या साधना केल्या त्याची ओळख कधीतरी यथावकाल आपण करून घेऊ.
बोला कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी प्रभुपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय.